आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली उद्या नवीन सरकारच्या शपथविधीसाठी राजधानी दिल्ली सज्ज. काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीत राहुल गांधी विरोधी पक्षनेता म्हणून, ठराव आज मंजूर. खरीप हंगामात बियाणं आणि खतांच्या योग्य वितरणासाठी कृती दल निर्माण करण्याचं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश. आणि विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात तापमान 40 अंशांच्या वर, ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात वाढ, तर 12 जूनपर्यंत वादळी पर्जन्यमान राहणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या नवीन सरकारचा शपथविधी समारंभ उद्या म्हणजेच रविवारी संध्याकाळी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं होणार आहे. राष्ट्रपती संध्याकाळी 7:15 नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नवीन मंत्रिमंडळाला शपथ देतील. भारताचे शेजारी देश आणि इतर मित्र देशांचे प्रमुख या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. उद्या होणाऱ्या शपथविधी समारंभाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी तिथली सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. या अंतर्गत नवी दिल्लीत कोणत्याही प्रकारचे ड्रोन, पॅराग्लायडर्स, हवाई तरंगते ग्लायडर्स किंवा अशा प्रकारची उपकरणं हवेत उडवायला बंदी केली आहे. ही बंदी उद्या म्हणजे 9 तारखेसाठी असली तरी 10 तारखेला देखील ती कायम असेल असं दिल्ली पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुजज्जू यांच्यासह शेजारील आणि 7 हिंदी महासागर क्षेत्रातील देशांचे नेते 9 जून रोजी होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. परराष्ट्र मंत्रालयानं शनिवारी एका निवेदनात ही माहिती दिली. मोदींच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहण्यासाठी या नेत्यांची भेट भारतानं नेबरहूड फर्स्ट धोरणाचा भाग म्हणून हाती घेतली आहे असंही निवेदनात म्हटलंय. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेता बनवण्याच्या प्रस्तावाला आज शनिवारी मंजुरी देण्यात आली. आज नवी दिल्लीत काँग्रेस वर्किंग कमिटीच्या CWC च्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते KC वेणुगोपाल यांनी याप्रसंगी सांगितलं की आता काँग्रेस पक्षाचं पुनरुज्जीवन सुरू झालंय. काँग्रेस कार्यकारिणीनं एकमतानं राहुल गांधींना लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्याची विनंती केली आहे. राहुल गांधींचं नेतृत्व एक मजबूत आणि जागृत विरोधी पक्ष तयार करेल, तर राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आणि देशातील जनतेचा आवाज व्हावे ही आमच्या कार्यकारिणीची इच्छा आहे. त्यांच्या जोरावर त्यांना सत्य जनतेसमोर आणण्याचं बळ मिळेल असा विश्वास नाना पटोलेंनी व्यक्त केला. तत्पूर्वी विस्तारित काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत उद्घाटनपर भाषणात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रतिकूल परिस्थितीतही निवडणूक लढवून जिंकलेल्या काँग्रेसच्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचं अभिनंदन केलं. ते म्हणाले की मणिपूरमध्ये जिथून काँग्रेसनं न्याय यात्रा सुरु केली दोन्ही जागा जिंकल्या आणि नागालँड, आसाम, मेघालयमध्येही जागा मिळवल्या. लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस पक्षाला देशभरातून जनतेचा मोठा पाठिंबा मिळाला आहे. INDIA ब्लॉक भागीदारांसह पक्ष संसदेत आणि संसदेबाहेर एकजुटीने आणि एकत्र काम करेल असं खरगे यांनी स्पष्ट केलं. या बैठकीला पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि पक्षाचे इतर नेते उपस्थित होते. राज्यातील जनतेला दुष्काळाचे चटके बसत आहे. सरकारचे दुष्काळाकडे दुर्लक्ष होत आहे हे पाहता राज्यपाल महोदयांनी या प्रश्नी लक्ष घालून जनतेला मदत देण्यासाठी पुढाकार घ्यावा. शेतकऱ्यांची अवस्था पाहता कोरडवाहू शेतीला एकरी 25,000 रुपये, बागायती शेतीला एकरी 50,000 रुपये तसंच फळबागांना एकरी 1,00,000 रुपये मदत तातडीनं द्यावी. जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्या आणि पिण्याच्या पाण्याची सोय करावी. खरीपाच्या पेरणीसाठी खतं आणि बियाणं सरकारनं पुरवावं अशी मागणी करत दुष्काळाचं गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारला निर्देश द्यावे अशी मागणी राज्यपालांकडे केल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. INDIA आघाडीला संसदेमध्ये स्वतंत्र बहुजनांचं नेतृत्वच नको होतं. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा वापर केला आणि आमचं तत्वज्ञान हायजॅक केलं अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी समाज माध्यमांद्वारे केली आहे. या निवडणूक प्रक्रियेत बहुजनांनी स्वतःचं स्वतंत्र राजकीय नेतृत्व उभं करण्याची आणि त्यांना संसदेत पाठवण्याची संधी गमावली आहे. आमचा लढा नेहमीच संविधान वाचवण्यासाठी राहिला आहे. किंबहुना हेच आमचं तत्वज्ञान आणि विचारधारा असून आगामी काळात आम्ही मोठ्या ताकदीनं आणि विश्वासानं जनतेच्या पाठिंब्यावर भरारी घेऊ, पुनरागमन करू असा विश्वास आंबेडकरांनी व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शाह आज संध्याकाळी दिल्लीत महाराष्ट्रातल्या युतीच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी होईपर्यंत राजीनामा स्थगित करायला सांगितलंय. लोकसभा निवडणुकीत रालोआला महाराष्ट्रात अपेक्षित जागा न मिळाल्याची जबाबदारी घेत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वर्षा शासकीय निवासस्थानी होणारी रालोआ मित्रपक्षांचे नेते आणि नवनिर्वाचित खासदारांची बैठक रद्द केली आहे. अमित शाह रालोआच्या नेत्यांना काय मार्गदर्शक सूचना देतात यासाठीची उत्सुकता वाढली आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. राज्यात यंदा खरीपाच्या क्षेत्रात 1,10,000 हेक्टरनं वाढ झाली असून बियाण्यांच्या आणि खतांच्या पुरवठ्याबाबत सूक्ष्म नियोजन केलं जात आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिली. ते काल मंत्रालयात खरीप हंगाम पूर्व तयारीच्या अनुषंगानं खतं बियाण्यांच्या उपलब्धतेबाबत आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. सध्याची एकूण बियाण्यांची मागणी 18 लाख क्विंटल इतकी आहे. वाढलेल्या क्षेत्राचा विचार करून राज्य शासनानं 24 लाख क्विंटल बियाणं मंजूर केलंय. त्यापैकी 13 लाख क्विंटल वितरित केलं असून आणखी 6 लाख क्विंटल वितरण प्रक्रियेत आहे. उर्वरित बियाणे देखील वेळेत वितरित होईल असं नियोजन केलं जात असल्याचं मुंडे यांनी सांगितलं. सर्व प्रकारचं बियाणं शेतकऱ्यांना योग्य भावात मिळावं तसंच खतांचा मुबलक साठा आणि त्याचं योग्य वितरण व्हावं यासाठी टास्क फोर्स निर्माण करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. 20व्या शतकात शोध लागलेली प्लास्टिक बहुगुणी वस्तू असून आज दैनंदिन जीवनापासून अनेक क्षेत्रात प्लास्टिकचा वापर अनिवार्य झालाय. भारतीय प्लास्टिक उद्योगानं जगातील अनेक बाजारपेठा काबीज केल्या असून या उद्योगानं संशोधन नाविन्यता आणि उत्कृष्टतेच्या माध्यमातून ब्रँड इंडिया निर्माण करावा असं आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी मुंबई इथं केलं. भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अधीनस्थ असलेल्या प्लास्टिक निर्यात प्रोत्साहन परिषदेतर्फे देण्यात येणारे प्लास्टिक निर्यात उत्कृष्टता पुरस्कार राज्यपाल बैस यांच्या हस्ते मुंबई इथं प्रदान करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. शासन निर्णय 2023 च्या अन्वये तलाठी संवर्गाची आस्थापना जिल्हास्तरावर निश्चित करण्यात आली आहे. त्याला अनुसरून तलाठी संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या संगणकीय ऑनलाईन पद्धतीनं करण्याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. यासाठी राज्यस्तरीय अभ्यास गटाची स्थापना करण्यात आली असून या अभ्यास गटात चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांचा समावेश शासनानं केलाय. याबाबतचा शासन आदेश 7 जून 2024 रोजी निर्गमित करण्यात आला. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आणि पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या विशेष पुढाकारानं अखेर वेकोली बल्लारपूर क्षेत्रातील गत 3 वर्षांपासून प्रस्तावित असलेल्या गोवारी सेंट्रल परियोजनेकरता लवकरच सेक्शन 4 ची अधिसूचना जारी होत असून या प्रलंबित परियोजनेचा मार्ग प्रकल्पाचा कॉस्ट प्लस खरेदारी करारनामा होऊन मोकळा झालाय. प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. त्यांनी हंसराज अहिर यांच्या योगदानाबद्दल विशेष आभार मानले आहे. विदर्भाच्या सर्व जिल्ह्यात येत्या 12 तारखेपर्यंत वादळी पर्जन्यमान राहण्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. या दरम्यान सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली असून सतर्क राहण्याचा इशारा देखील जारी केलाय. दरम्यान गेल्या 24 तासात विदर्भात सर्वाधिक कमाल तापमान अमरावती इथं 42.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. अमरावती पाठोपाठ अकोला इथं 41 अंश, चंद्रपूर इथं 41.2, तर गोंदिया इथं 41.6 इतकं तापमान नोंदवण्यात आलं. नागपूर इथं 40.7 इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे. उर्वरित जिल्ह्यांपैकी गडचिरोली, वाशिम, बुलढाणा आणि भंडारा या ठिकाणी तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. अधूनमधून ढगाळ वातावरण असल्यानं प्रचंड उकाडा जाणवतो आहे. दरम्यान पुढल्या 1 तासात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा आणि अमरावती तसंच यवतमाळ इथं सोसाट्याच्या वादळ वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. नंदनवन स्थित महिला महाविद्यालय नागपूर इथं नुकतीच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि विषयांची निवड या विषयावर इंटरनल क्वालिटी अश्योरन्स सेल आणि इंग्रजी विभागाद्वारे 1 दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेला प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक डॉ प्रवीण भागडीकर, राज्यशास्त्र विभाग, अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालय नागपूर यांना आमंत्रित करण्यात आलं. कार्यशाळेचं उद्घाटन प्राचार्य डॉ वंदना भागडीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलं. कार्यशाळेचे प्रमुख वक्ते डॉ भागडीकर यांनी आपल्या मार्गदर्शनात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि विषयांची निवड या विषयावर उपस्थित प्राध्यापकांना मार्गदर्शन केलं. विद्यार्थी महाविद्यालयात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी विषयाची निवड कशी करावी तसंच प्रवेश समितीनं विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचा सल्ला द्यावा हे अतिशय सोप्या शब्दात त्यांनी सांगितलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली उद्या नवीन सरकारला सरकारच्या शपथविधीसाठी राजधानी दिल्ली सज्ज आणि विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात तापमान 40 अंशांच्या वर ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात वाढ तर 12 जूनपर्यंत वादळी पर्जन्यमान. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक